चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कच्च्या तेलाचे भाव पुन्हा भडकण्याची शक्यता। सध्या भारत भलेही इराणकडून कच्च्या तेलाची खरेदी करत नसला, तरी ताज्या हवाई हल्ल्यानंतर दोन्ही देशातील तणाव पाहता कच्चं तेल आणखी भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही। कच्चं तेल महागल्यास भारतीय अर्थव्यवस्थेला ते परवडणारं नाही। याशिवाय इराण आणि भारत यांच्यातील व्यापारावरही वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे। इराणनं बुधवारी अमेरिकी सैन्याच्या इराकमधील तळांवर 2 डझनांहून अधिक क्षेपणास्त्र डागली। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे। दोन्ही देशातील तणाव वाढल्यानं बुधवारी दुपारी ब्रेंट कच्च्या तेलात 4.72% वाढ होऊन ते प्रति बॅरल 71.75 डॉलरच्या उच्चांकी पातळीवर गेलं। त्यानंतर कच्चं तेल 0.55% तेजीसह 68.89 डॉलरवर आलं होतं। एका अहवालानुसार आर्थिक वर्ष 2019 भारतातून इराणमध्ये होणाऱ्या निर्यातीत 18% वाढ झाली आहे। याशिवाय इराणमधून होणाऱ्या आयातीतही 20% वाढ झाली आहे। भाजीपाला, साखर, मिठाई, चॉकलेट आणि पशुखाद्याची निर्यात वाढली आहे। आर्थिक वर्ष 2018 इराणला झालेल्या निर्यातीत 7% अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे। इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्याचा मोठा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे। इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम म्हणून शेअर बाजारातही मोठी घसरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे। इराणचे वरिष्ठ सैन्य कमांडर अमेरिकी ड्रोन हल्ल्यात मारले गेल्याचं वृत्त धडकताच सेन्सेक्स 900 अंकांनी कोसळला होता। इराणनं बुधवारी अमेरिकेच्या तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर सेन्सेक्समध्ये दुपारपर्यंत जवळपास 161 अंकांची घसरण झाल्याचं दिसून आलं होतं। एकंदरीत अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या सुरू असलेल्या तणावाचा फटका 2025 देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नांना बसण्याची शक्यता आहे।